आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता. संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर. ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांच्या 100वीनिमित्त पुण्यात 3 दिवसांचा भव्य महोत्सव. आणि दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. भारत आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर आज व्यापक चर्चा करण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर व्यापक देवाणघेवाण करतील. संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री 2 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर पोहोचले. भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराची औपचारिकता ही मोदी यांच्या दौऱ्याचा एक प्रमुख निष्कर्ष ठरणार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष जोनाथन रेनॉल्ड्स दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करतील. 3 वर्षांच्या वाटाघाटीनंतर निश्चित झालेल्या या व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय वस्तूंसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी आणि वाणीनं देशभर पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपूर इथं सांगितलं. श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या 6ष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचं स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचं खरं स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असंही ते म्हणाले. फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन आणि पूजन केलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अहिल्यानगरच्या सावेडी विभागातील नामदेव मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. जिल्ह्यातील विविध शहरात आणि गावात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तिसगाव इथं नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील पहिली हळद उत्पादक महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार असून आतापर्यंत याअंतर्गत 300 महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच सहकारी संस्था असून हळदीचे ब्रँडिंग करून विदेशातही हळद निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांमध्ये हळद उत्पादक महिलांची संख्याही मोठी आहे. हळद उत्पादक महिलांचीच सहकारी संस्था स्थापन करून त्यामार्फत हळद खरेदी करून मोठ्या उद्योगाची उभारणी व्हावी, खरेदी केलेली हळद विदेशातही निर्यात केली जावी या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे. जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा परिषद गटनिहाय महिलांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेली हळद प्रक्रिया करून टर्मेक्स ब्रँडने विक्री केली जाणार आहे. त्यामुळे हिंगोलीच्या महिला संस्थेकडून हा ब्रँड विकसित केला जाणार आहे. महिलांच्या अर्थकारणाला ही संस्था मोठी गती देणारी ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. शुक्रवारी 1 ऑगस्टला हा पुरस्कार गडकरी यांना पुण्यात प्रदान करण्यात येईल. लोकमान्यांच्या चतुःश्रुतीतील स्वदेशीचा स्वीकार करत गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोठं कार्य सुरू केलं आहे. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं हे योगदान लक्षात घेऊन त्यांची 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं डॉ रोहित टिळक यांनी सांगितलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेचे प्रणेते थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस 29 जुलैला वयाची 100 वर्ष पूर्ण करत आहेत. कलाविश्वासाठी हा एक मणिकांचन योग आहे. यानिमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्याद्वारे पुण्यात शी द 100 हा 3 दिवसांचा भव्य महोत्सव 27 जुलैपासून आयोजित करण्यात आला आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत.
शिदांच्या व्यंगचित्रांचा आस्वाद आणि त्यातून बोध घेऊन अनेक पिढ्या संस्कारित झाल्या. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 1951 मध्ये हौस मासिकात त्यांचं पहिलं व्यंगचित्र प्रकाशित झालं. ठसठशीत आणि लयबद्ध शैली, समाजातील विसंगती टिपणारे प्रसंग, त्यातून निर्विष आणि सुखावणारी विनोद निर्मिती याचा वस्तुपाठ शिदांनी घालून दिला. त्यांच्या शब्दरहित बोलक्या चित्रांनी नियतकालिकांची मुखपृष्ठ पुलंसारख्या दिग्गज लेखकांच्या कलाकृती सजल्या. रंगरेषांचे चौकार आणि षटकार मारणाऱ्या या कालजयी धन्याला मानवंदना म्हणून आयोजित या महोत्सवात व्यंगचित्रांचं प्रदर्शन हसरी गॅलरी बालगंधर्व कलादालनात भरणार आहे. इथेच दररोज व्यंगचित्रविषयक विविध कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज महाराष्ट्राच्या हास्यरेषा शिद कला आणि कल्पना शब्दां वाचून असे कार्यक्रम, डिजिटल कार्टून प्रात्यक्षिक आणि मंगळवारी 29 जुलैला शिदांचा नागरी सत्कार सोहळा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नितीन जळूकर याच्यासह संध्या खान, पुणे.
मुंबई विद्यापीठ आणि रशियामधील मॉस्को स्टेट विद्यापीठ यांच्यात विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांसाठी असलेल्या कराराअंतर्गत इनोप्राक्तिता मॉस्को स्टेट विद्यापीठानं मुंबई विद्यापीठाला दिलेल्या 30 लाख रुपयांच्या अनुदानातून विद्यापीठात उच्च दर्जाचे ई कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरियम तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनं शिक्षण प्रशिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडू शकेल आणि विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक आशयवृद्धीसाठी मोठा लाभ होणार आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची अवस्था बिकट झाली आहे. या व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून वर्षभरात आयटीआयला ऊर्जितावस्था आणणार असल्याचं कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. आयटीआयमध्ये कंत्राटी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत लवकरच धोरण आखणार असल्याचंही ते म्हणाले. भारतात 1.5 लाखाहून अधिक प्रकाशनं आणि 908 खासगी दूरचित्रवाणी असल्याची माहिती काल लोकसभेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी दिली. प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत प्रकाशनांची संख्या 2014-17 1 लाख होती. ती 2024-25 दीड लाखांवर गेली आहे. आजपर्यंत DD3 डिशवर 92 खासगी वाहिन्या आणि 50 दूरदर्शन वाहिन्या उपलब्ध आहेत. भारतानं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं 20% लक्ष्य गाठलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. स्वच्छ ऊर्जेच्या वापरामुळे 1,36,000 कोटी रुपयांची परकीय चलन बचत झाली आहे. पुणे फेस्टिवलचे विश्वस्त रवींद्रनाथ दुर्वे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्यक्रम आयोजित केले. भारत इंग्लंड पुरुषांच्या क्रिकेट कसोटी मालिकेत चौथ्या सामन्यात पहिल्या दिवशी भारतानं 4-264 अशी आश्वासक सुरुवात केली आहे. साई सुदर्शननं 61 तर यशस्वी जयस्वालनं 58 धावा केल्या. भारताच्या दिव्या देशमुखनं काल जॉर्जियातील बाटुमी इथं आयोजित फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत चीनच्या टॅन झोंगीला हरवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. या विजयामुळे दिव्यानं 2026 होणाऱ्या कॅन्डिडेट स्पर्धेत स्थान मिळवलं, तसंच पहिला ग्रँडमास्टर निकषही पूर्ण केला. 19 वर्षीय दिव्या फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. कोनेरू हम्पी आणि चीनच्या लेई टिंगजी यांनी सलग दुसऱ्यांदा बरोबरी साधली. आज त्यांच्या टायब्रेक सामना होईल. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसांपासून पाऊस पडत असून 22 तारखेपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता. संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर. ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांच्या 100 निमित्त पुण्यात 3 दिवसांचा भव्य महोत्सव आणि दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.